परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। सद्गुरु स्तवनाच्या आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण प्रार्थनेने करणार आहोत। सद्भक्त अनिकेत लिमये आता प्रार्थना सादर केले।
श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्द सद्गुरुं पावनं परमं शांतं पावसेवासिनं भजे सोहं सिद्धिसुसंपन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुपातु मां भवे श्रीगुरुपातु मां भवे श्रीगुरुपातु मां भवे। ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुपः स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानां वचनानुभूतिपथिकः साक्षी स्वयं कापडी गार्हस्थे किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितम् वन्देयतिं माधवम् वन्देयतिं माधवम् वन्देयतिं माधवम् स्वामी माधवनाथ वल्लभमथो वैराग्यरत्नाकरम् प्रेमा भक्त सुशांत दांत सुहृदम् उत्तुंगधिं वत्सलम् सोहं बोधशुचित्वपूर्ण सततम् सूर्यत्वमासादितम् वन्दे त्वां मकरन्दनाथयतिनम् रक्षस्वदीनाङ्कितम् रक्षस्वदीनाङ्कितम् रक्षस्वदीनाङ्कितम्।
संपूर्ण वर्षभर केंद्रात दैनंदिन आणि नैमित्तिक कार्यक्रम आणि उत्सव साजरे होतच असतात, परंतु या उत्सवाचा मेरुमणी म्हणजे गुरुपौर्णिमेचा उत्सव जो अनुभवण्यासाठी आपण सारेजण मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतो, या सोहळ्याची चाहूल लागते ती सादर होत जाणाऱ्या गुरुस्तवनांच्या एक एक भावपुष्पातून, आपल्या सद्गुरूंविषयी वाटणारी भक्ती प्रेम साधकांनी अर्पिलेल्या भावसुमनांमधून दरवळत असते। हा परिमल पूजनीय स्वामीजींनीच शिंपलेल्या संस्कारांचा विचारांचा परिपाक असतो। या भावांजलींची श्रवणीयता दृश्यमानता आणि अनुभूती ही सद्गुरूंनीच आपल्यावर केलेल्या कृपेचे करुणेचे प्रतिबिंबच असते। सद्गुरूंच्या निरूपणाचा चिंतनाचा ज्या वास्तूत ज्या परिसरात आपण अनुभव घेतो त्या वास्तू सुद्धा धन्य होऊन जातात, दिव्य होऊन जातात। राहकर राम मंदिरात पूजनीय स्वामीजींचं प्रवचन ऐकताना प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊलीच त्यांच्या मुखातून बोलत आहेत असा अनुभव येतो, आणि आपल्या बरोबरच स्वये श्री राम प्रभू ऐकती भोवती हनुमंत संत विभूती, हे सुद्धा श्रवणासाठी आतुरतेने उपस्थित असतात। सारा सभा मंडपच मंगलमय होऊन जातो। आपण स्वामीजींना ऐकणं हे आपलं परमभाग्य आहे। भाग्य अशासाठी की हे श्रवण अनुभूतीच्या प्रांतातून अवतरलेल्या आनंदाचं आहे, हे श्रवण शांतिमय सागरातील ध्वनींचं आहे, हे श्रवण म्हणजे सांगणं आणि ऐकणं याच्या खूप पलीकडचं असं अंतर्मनात उतरणाऱ्या भावलहरींचं आहे। जणू चैतन्याकडून चैतन्याला दिली गेलेली साध आहे। पूजनीय स्वामीजींनी अंतरंग साधनेतच श्रवण हे अतिशय महत्वाचं साधन सांगितलंय। या श्रवणाच्या ओढीनं आणि गोडीनं आपण सारे एकत्र इथं जमतो। साधक विश्वातील आपापसातील स्नेहबंध अधिक दृढतम होत जातात। आप्त स्वकीयांपेक्षा सुद्धा केंद्रातील बंधू भगिनी जास्त जवळचे वाटतात, कारण आपल्या सगळ्यांना जोडणारं सूत्र हे एकच आहे, ते म्हणजे आपले स्वामीजी। ते असं म्हणतात की आपले हे जन्मोजन्मीचं नातं आहे, म्हणून तर आपण सारं इथं एकत्र आलेलो आहोत। ओम दत्त श्री ठाकूर महाराज यावर असं म्हणतात, ब्रह्म ब्रह्म ओम हरी हर सद्गुरूंची मूर्ती झाल्या अखंड भेटी गत जन्मांची नाती, कधीतरी एका जन्मी गुरु सानिध्यात म्हणून येणे झाले निर्भय या सत्संगात, ब्रह्म ब्रह्म ओम हरी हर सद्गुरूंची मूर्ती झाल्या अखंड भेटी गत जन्मांची नाती। आजच्या युगात सगुण रूपातील सद्गुरू भेटणं ही खूप खूप दुर्मिळ गोष्ट आहे, आणि ती प्राप्त झालेल्या भाग्यवंतांपैकी आपण सारे आहोत। सांप्रत काळी ज्यांना आपण सगळे सोयरे म्हणवतो ते सगळे एका मर्यादेपर्यंतच आपल्या बरोबर येऊ शकतात, परंतु सद्गुरू मात्र स्थळ काळाच्या मर्यादा ओलांडून सदा नित्य उपस्थित असतात। गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा प्रेमाचा आगरू, गुरु हा धैर्याचा डोंगरू, कदा काळी डळमळेना। याचा अनुभव मी 2 वर्ष परदेशातल्या वास्तव्यात नित्य घेत होतो। तिथं जाण्यापूर्वी स्वामीजींचं दर्शन घ्यायला गेलो होतो तेव्हा स्वामीजी म्हणाले, आहे मी तुझ्या बरोबर। त्यांचं बरोबर असणं मला अनेक प्रसंगात त्यांच्या वचनाची ग्वाही देत होत। सद्गुरु जेव्हा शिष्याला अनुग्रह देतात तेव्हा त्या शिष्याचा त्याचा सर्व गुण अवगुणासह स्वीकार करतात। मग त्याच्याकडून एखादी चूक जरी घडली तरी उदार अंतःकरणानं त्याला माफही करतात. जसा काही त्यांनी त्याचा पूर्ण पत्कर घेतलेला असतो, पूजनीय स्वामीजींची शिष्यांप्रती असणारी प्रीती, उदंड क्षमाशीलता पाहून भाव दाटून येतात. आपल्या केंद्रातील निरूपणात ऐकलेलं एक वाक्य मला इथं आठवतं. एखादा साधक जर स्वामीजींकडे स्वतःच्या चुकीबद्दल माफी मागायला गेला तर क्षमा ही अगोदरच उपस्थित असते, असे आपले सद्गुरु दया क्षमा शांती तिथे देवांची वसती या उक्तीचं मूर्तिमंत प्रतीक आहेत. अशा अनेक गुणांनी युक्त आपल्या सद्गुरूंचे स्तवन करायला मिळणं म्हणजे चित्ताची अंतःकरणाची शुद्धी करायला मिळणं. आजच्या सद्गुरू स्तवनांच्या मालिकेतील पहिलं भावसुमन सद्भक्त गौरव कुलकर्णी अर्पण करेल. गौरव हा टीवाय बीकॉम मध्ये सध्या शिकत आहे. गेली 5 वर्ष नियमित केंद्रात येणाऱ्या तरुण साधकांपैकी तो एक, पूजनीय स्वामी मकरंदनाथांचा अनुग्रही, त्याला दिसलेले आणि भावलेले सद्गुरू आता तो त्याच्या शब्दात आपल्या समोर मांडणार आहे. सद्भक्त गौरव कुलकर्णी.
ओम श्री स्वामी माधवनाथाय नमः. ओम श्री स्वामी मकरंदनाथाय नमः. ज्ञानेश्वरीतील 9वा अध्याय हा सर्व संतांना अतिशय आवडता असा आहे. परमपूजनीय स्वामींनाही हा अध्याय अतिशय आवडतो. म्हणूनच सुरुवातीला ज्ञानेश्वरीतील 9व्या अध्यायातील काही वेळा ज्या या प्रसंगी मला चपखल लागू आहेत त्या नमूद करून सुरुवात करत आहे. नातरी बालक बोबडा बोली का वाकुडा विचुका पावली ते चोज करूनी माऊली इजे देवी. बाळक बापाची ताटे रिगे आणि बापातेची जेवऊ लागे की तो संतोषेने वेगे मुखची ओढवी. तैसा मी जरी तुम्हा प्रती चावटी करे तसे बाळमती तरी तुम्ही संतोषी जे ऐसे जाती प्रेमाची असे. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी भावाच्या अति उंच पातळीवरून या ओव्या लिहिल्या असं तरी मी या ओव्यांचा आधार का घेतला आहे हे तुमच्या लक्षात आले असेलच. कोणतीही योग्यता नसताना आयुष्यात प्रथमच बोलायचे धाडस करत आहे. मला जेव्हा गुरुस्तवन करण्यासंदर्भात माननीय सद्भक्त श्री दाहोत्रे सरांचा फोन आला तेव्हा मला आश्चर्याचा धक्काच बसला. मनात असा विचार आला की एवढ्या मोठ्या साधक वर्गातून माझी निवड कशी काय केली असावी. मनात अनेक विचार आले. त्याच विचारांची मालिका स्वामीजींच्या स्मरणाने थांबली आणि एकदम स्वामीजींबरोबरच्या अनेक आठवणी सद्गुरूंबद्दलचा भाव मनात दाटून आला. अगदी लहानपणापासून ते आजपर्यंत स्वामीजींना जवळून बघण्याची संधी मला मिळाली पण खरा सहवास मिळाला तो अलीकडच्या काळातच. काही कामांमुळे स्वामीजींकडे जायची संधी मिळू लागली. विशेष म्हणजे याच काळात आपले सद्गुरू किती थोर आहेत किती कृपाळू आहेत याची प्रचिती मला येऊ लागली. माझे मित्र मंदार केदार अनिकेतले मये यांनी जेव्हा स्वामीजींचा अनुग्रह घेतल्याचे कळले तेव्हापासून मला सुद्धा असे वाटू लागले की स्वामीजींचा अनुग्रह घ्यावा. पण मला परमार्थातला अपव सुद्धा माहीत नव्हता. पण स्वामीजींनी या जीवाचे कल्याण करायचे ठरवले असावे म्हणून अत्यंत उदार होऊन त्यांनी मला अनुग्रह दिला. त्या दिवसापासून स्वामीजींना अपेक्षित असलेला शिष्य होण्याचा प्रयत्न करत आहे. तरी पण मला समाधान होईल असा परमार्थिक अभ्यास घडत नाही ही वस्तुस्थिती आहे. श्रवणाशिवाय परमार्थ होऊ शकत नाही हे अगदी खरे आहे. म्हणूनच माझ्या बाबांनी मला असे सुचवले की तू रविवारच्या सकाळच्या प्रवचनांना यायला सुरुवात करावी. म्हणून स्वामीजींच्या रविवारच्या सकाळच्या प्रवचनांना नियमित यायचे ठरवले आणि खरोखर मला खूप छान वाटू लागले. स्वामीजींच्या अमोघ वाणीने अभ्यासपूर्वक प्रवचनाने मी अत्यंत प्रभावित होऊ लागलो. स्वामीजींच्या प्रवचनातून त्यांचा स्वानुभव किती उच्च पातळीवरचा आहे हे माझ्या लक्षात येऊ लागले. स्वामीजींच्या अशा प्रवचनांमुळे जीवनात स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली परमार्थ करावा असे मनोमन ठरवले आणि मग स्वामीजींना भेटण्याची ओढ निर्माण होऊ लागली. जेव्हा जेव्हा मी स्वामीजींना भेटलो तेव्हा प्रत्येक भेट मला कायम लक्षात राहील अशीच झाली. स्वामीजींची भेट प्रेरणादायी वाटत होती. स्वामीजींची प्रत्येक भेट काहीतरी शिकवणारी होती. स्वामीजीच्या अंगी किती महान गुण आहेत हे थोडे बहुत लक्षात येऊ लागले. त्यातीलच काही गुण नमूद करून हे गुरुस्तवन करण्याचा अल्पसा प्रयत्न करत आहे. सर्वसाधारणपणे असे असते की प्रत्येक व्यक्ती स्वतःबद्दल बोलून इतरांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करत असते. मला अत्यंत प्रकर्षाने जाणवलेला स्वामींचा एक विशेष गुण म्हणजे स्वामीजी कधीच स्वतःबद्दल बोलून इतरांना प्रभावित करताना दिसले नाही. म्हणूनच की काय असे वाटते अशा सद्गुरूंमुळे प्रभावित होऊन इतरांना स्वामीजींच्या गुणांबद्दल बोलताना धन्यता वाटते. स्वामीजी जेव्हा बोलतात तेव्हा सहजच ऐकणाऱ्याचे प्रबोधन होत असते, त्याचेच रूपांतर पुढे समाधानात होते. जेव्हा जेव्हा एखाद्याच्या वाटेला प्रतिकूलता येते तेव्हा तेव्हा स्वामीजी आणि पूजनासहू मुद्रातही तन मन धनाने मदत करत असतात. स्वामीजींचा परोपकार हा असाच मला भावलेला एक गुण आहे. मलाच काय आपल्या प्रत्येकाला माहित आहे की स्वामीजी किती परोपकारी आहेत. एवढा मोठा असामान्य गुण असून सुद्धा कर्तेपणा ते कधीच स्वतःकडे घेत नाहीत. पाणी जसे उतारावरून सहज वाहत जाते तसे स्वामीजी अडचणीत सापडलेल्या मदत करायला जात असतात. सहजता हा स्वामीजींचा अगदी अंगभूत असा गुण आहे. ज्यांना कशाचीच अपेक्षा नसते अशा महात्म्यांच्या ठिकाणी सहजता हा गुण असतो. म्हणूनच की काय अमानित्वम हा दुर्मिळ गुण अशा महात्म्यांच्या ठिकाणी आश्रयाला येतो. एखाद्या व्यक्तीचा विश्वास संपादन करणे ही कला स्वामींना अगदी सहज साधली आहे. प्रत्येकाला ते एक आधार देत असतात. एखाद्या व्यक्तीचा विश्वास संपादन करणे हा जसा महत्वाचा गुण आहे तसाच समोरच्या व्यक्तीवर विश्वास टाकणे हा त्याहून महत्वाचा गुण आहे. स्वामीजी त्यांच्या स्वभावानुसार प्रत्येकावर विश्वास टाकत असतात, तरीही स्वामीजी कायम सावध साक्षी असतात. या महिन्याची मध्यवर्ती कल्पना साक्षीत्व ही आहे. स्वामीजी म्हणजे मूर्तिवंत साक्षीत्व, किंवा मी तर असे म्हणेन साक्षीत्व म्हणजे स्वामीजी. म्हणूनच स्वामीजींच्या व्यक्तिमत्व परिपूर्ण आहे. अशा स्वामीजींबद्दल मला एक कुतूहल होते की स्वामीजी व्यवहारात परमार्थ कसा काय साधत असतील. परमार्थात फार मोठा अधिकार असलेले स्वामीजी व्यवहाराला किती चोक आहेत हे मी कायम अनुभवत असतो. अधून मधून स्वामीजींच्या एखाद्या कामासाठी काही कागदपत्रांची झेरॉक्स काढावी लागते, त्यासाठी 3-4 रुपयेच खर्च येत असतो. ते पैसे स्वामीजींना कल्पना न देता खर्च करावे असे वाटते. पण अत्यंत तीव्र स्मरणशक्ती असलेले स्वामीजी हा 3-4 रुपयांचा खर्च 3-4 वेळेला लक्षात ठेवून एकदम देत असतात. तेव्हा मला असे वाटते की स्वामीजींकडनं हे पैसे घ्यायला नको. पण स्वामीजी जेव्हा पैसे देतात तेव्हा खरंच माझा नाईलाज असतो. मग मी ते प्रसाद म्हणून स्वीकारतो. पैसे देणे ही गोष्ट सुद्धा स्वामीजी अगदी सहज प्रेमाने करतात. परमार्थाची व व्यवहाराची उत्तम सांगड घातली जाते हे स्वामीजींच्या अत्यंत आदर्श अशा जीवनातून समजते. स्वामीजींच्या तीव्र स्मरणशक्तीचा अजून एक किस्सा मला सांगावा असा वाटतो. एकदा काही कामासाठी संध्याकाळी स्वामीजींकडे गेलो होतो. काम झाले तेव्हा निघताना घाईत माझा पेन स्वामीजींकडे राहिला. पुन्हा 5-6 दिवसांनी स्वामीजींकडे गेलो होतो. स्वामीजी नेहमी खूप बिझी असतात, तरी देखील लक्षात ठेवून त्यांनी जाताना तो पेन परत दिला. खर तर पेन राहिला आहे ही गोष्ट मी विसरलो सुद्धा होतो. स्वामीजींकडे गेलं की मधुरताई नेहमी अत्यंत प्रेमाने स्वागत करत असतात. आजपर्यंत अनेक वेळा स्वामीजींकडे गेलो पण असा एकही प्रसंग नाही की मधुरताईंनी हसून स्वागत केले नाही. त्या नेहमी हातावर काहीतरी देतच असतात. समजा मधुरताई घरी नसल्या तर आजी सुद्धा तसे जाऊ देत नाहीत. स्वामीजींच्या भेटीत जसे त्यांच्या गुणांचा लाभ होतो तसा हा सुद्धा अजून एक लाभ होतो. स्वामीजी आपला वेळ कोणत्याही प्रकारे वाया जाऊ देत नाही ही गोष्ट एका प्रसंगातून लक्षात आली. तेव्हा स्वामीजी दुधा मारुती जवळ राहत होते. दुपारी 4:15-4:30 सुमारास स्वामीजींच्या घरी गेलो होतो. पण घरी कोणी नव्हते. काम जरा महत्वाचे होते त्यामुळे स्वामीजींना मोबाईलवर फोन केला. तेव्हा ते घराच्या अगदी जवळ आले होते. ते मला म्हणाले खालीच थांब मी येतो. नंतर स्वामीजी आले, माझ्याशी बोलणे झाल्यावर मला म्हणाले मला जरा इकडे जवळ जायचे आहे, मी चालतच जाणार आहे. काम झाले असेल तर जाऊ का? स्वामीजींनी इतक्या नम्रपणे हे विचारले की मला काय बोलायचे तेच सुचे ना. बहुधा हे ओळखून स्वामीजी निघाले. मी गाडी चालू करायला गेलो जाताना स्वामींना सोडावं असं वाटलं, पण स्वामीजी गेले सुद्धा होते. क्षिप्रसारिता, वेळ वाया न घालवता लगेचच कृती, हा स्वामीजींचा अजून एक गुण लक्षात येतो. आत्मानंदात रममाण झालेले, याच आनंदासाठी इतर साधकांना प्रवृत्त करणारे, नेतृत्व गुण ईश्वराकडून वरदान म्हणून घेऊन आलेले, ज्ञानेश्वरी व दासबोध या ग्रंथांवर उत्तम प्रवचन करणारे, आदर्श पिता, आदर्श पती, प्रेमळ पण शिस्तप्रिय, सुरांना समजावून घेणारे, तसेच आपले स्वामीजी आहेत. स्वामीजींबद्दल काय बोलू आणि काय सांगू असे झाले आहे. खरोखर स्वामीजी म्हणजे अनेक सद्गुणांचे, अनेक दैवी गुणांचे महासागरच आहेत. स्वामीजींबद्दल अजून खूप काही बोलावेसे वाटते, पण जशी वेळेची मर्यादा आहे तशी माझी बौद्धिक वैचारिक मर्यादा सुद्धा आहे. म्हणूनच जगगुरु श्री तुकाराम महाराजांच्या शब्दांचा आधार घ्यावासा वाटतो. ज्याचे गरजता पोवाडे, श्रुतीशास्त्र मौन्य पडे, तेथे माझी वाचा किती, पुरे करावया स्तुती. मौनींच्या शब्दात म्हणजे चरणी ठेवी जो माथा हेची भले. पुढील काळात जशी मला बीकॉमची परीक्षा चांगल्या मार्कने उत्तीर्ण व्हायचे आहे, त्याचप्रमाणे स्वामीजींची सेवा करताना भावाची जी कसोटी लागते, त्या कसोटीतही मला उत्तीर्ण व्हायचे आहे. अडचणींच्या प्रसंगांना तोंड देताना स्वामीजींवरील श्रद्धेची परीक्षा बघितली जाते. अशा प्रकारच्या सर्व परीक्षांना पास व्हायचे आहे. म्हणूनच स्वामीजींजवळ अगदी अंतकरणापासून अशी प्रार्थना करावीशी वाटते की त्यांच्या कृपेमुळे शुद्ध भाव वाढीला लागावा, साधना व्हावी आणि आत्मज्ञानाच्या दिशेने वाटचाल सुरू व्हावी. स्वामीजींचा त्यांचे सद्गुरू स्वामी माधवजींबद्दल आणि पूजनीय मातोश्री सौ सरलाताईंबद्दल जो भाव आहे तो बघून असे वाटते की स्वामी मकरंदनाथ आणि पूजनीय मधुरताईंबद्दल माझ्या ठिकाणी तसा काहीच भाव नाही. वैयक्तिक जीवनात अशा प्रकारे माझ्या ठिकाणी भाव वाढायला लागला की माझे गुरुस्तवन सुरू झाले असे मी समजेन. तसा गुरुप्रसाद स्वामीजींनी द्यावा ही त्यांच्या चरणी प्रार्थना. आज एवढेच म्हणावे असे वाटते की गुरु तोची देव, ऐसा ठेवी भाव, सद्गुरु गौरव कायवन. हरिओम तत्सत.
सद्गुरु गौरव काय वाणू. खरोखर सद्गुरूंचा गौरव, त्यांचं गुणगान हे फक्त शब्दांनी शक्यच नाहीये. पूजनीय स्वामीजींचे, स्वामी माधवनाथांविषयीचे शब्दातीत प्रेम आणि गुरुनिष्ठा आजही आपण अनेकदा अनुभवतो. गणेशपुरम मध्ये गच्चीतल्या एका कार्यक्रमाची तयारी चालू होती. स्वामीजी जातीने सगळी व्यवस्था पाहत होते. मोठ्या स्वामीजींच्या मूर्ती समोर येताच ते थोडेसे थबकले. त्यांच्या पावलावर मोठ्या प्रेमानं, हळुवारपणे त्यांनी हात स्वामीजींनी हात फिरवला, त्यांचं उपर्ण नीट केलं आणि अत्यंत भावूक होऊन म्हणाले, आज हे सगळं पाहायला स्वामीजी इथं हवे होते. स्वामी माधवनाथांनी पाहिलेलं स्वप्न आज साकारलेलं आहे. पूजनीय स्वामीजींची प्रतिक्षण सद्गुरुनिष्ठा आणि प्रेम या सर्वातून प्रतीत होताना दिसत. गौरवनं केलेल्या प्रांजळ मनोगतानंतर सद्भक्त सौ स्वातीताई गोरे आपले भाव प्रकट करतील. सौ स्वातीताई LIC मध्ये नोकरी करतात. त्या पूजनीय स्वामी मकरंदनाथांच्या अनुग्रहित आहेत. प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा पूजनीय स्वामीजींवर नितांत श्रद्धा ठेवून केंद्रात येणाऱ्यांपैकी त्या एक. अतिशय निरपेक्ष आणि निस्वार्थी भावाने सेवा कार्यात झोकून देणाऱ्यांपैकी त्या एक. आता आपण त्यांचं मनोगत जाणून घेऊया. सौ स्वातीताई,
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज आणि जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी रवाना झाल्या की आपल्या साधक विश्वाला ओढ लागते ती अत्यंत मांगल्याची अनुभूती देणाऱ्या गुरुपौर्णिमेची. याच दिवसांमध्ये गुरुस्तवन करायला मिळणं हे मी माझं भाग्यच समजते. स्वामीजींचा आपल्या भावविश्वात प्रवेश होणं ही अंतर्बाह्य बदलून टाकणारी घटना आहे. सद्गुरुस्तवन हा चित्तशुद्धीचाच एक मार्ग आहे हे प्रथमता लक्षात आले आणि नकळत मन भूतकाळात गेले. 1984 साली लग्न झाले, संसार सुरू झाला. लौकिक अर्थाने अतिशय सुखाचा संसार होता पण सतत अपूर्णता जाणवत होती. नोकरी, मुलं बाळ होणार आणि काही वर्षांनी आपण मरणार, एवढेच जीवन आहे का? ह्या विचाराने जीव कासावीस झाला. म्हणजे आता आयुष्य संपलेच की? ही भीती घालवण्यासाठी श्री गजानन महाराजांची पोथी वाचू लागले. काही वर्षांनी श्री ज्ञानेश्वरी वाचावी, समजून घ्यावी असे वाटू लागले. ह्याच काळात सद्भक्त सौ टंगसाळे यांनी केंद्रात येण्याचा आग्रह धरला. 1.5 वर्ष मी नोकरीसाठी परगावी जात असल्यामुळे केंद्रात येणे जमले नाही, परंतु पुण्यात कॅम ब्रांचला आल्यावर मात्र मी आदरणीय पंकजांच्या केंद्रात दासबोधाच्या प्रवचनाला जाऊ लागले. रोज सकाळी त्यांच्या घरी ज्ञानेश्वरी ऐकण्यास मिळाली आणि त्यामुळे ज्ञानेश्वरी जणू जीवनाचा एक अविभाज्य भाग कधी होऊन गेली ते कळलेच नाही. आदरणीय पंकजदादांकडून सद्गुरुमुखातून श्रवणाचे महत्व समजले आणि सुरुवातीला फक्त रविवारी सकाळच्या स्वामीजींच्या प्रवचनाला येण्याचा प्रयत्न करू लागले. तेव्हा प्रवचने कळायची असं नाही, परंतु स्वामीजींना पाहणे, त्यांचे प्रेम अनुभवणे यासाठी मन आतुर असायचे. असे निर्व्याज प्रेम याआधी कधी अनुभवलेच नव्हते. स्वामीजींना नमस्कार केल्यावर ते येत जा एवढंच म्हणाले आणि मन मोहरून गेले. आपल्याला ज्ञानेश्वरी ऐकायला आवडते हे त्यांना न सांगताच समजले वाटतं. स्वामीजींच्या प्रवचनातील विषय यांचे चिंतन नकळत घडत असे आणि ज्ञानेश्वरी हा ऐकण्याचा विषय नसून तो आचरण्याचा आहे हे प्रथमच स्वामीजींकडून समजले. त्यामुळे रविवार केव्हा येतो असे होऊन जायचे. सद्भक्त सौ टंकाळे यांनी अनुग्रहासाठी नाव देऊ का म्हणून विचारले, परंतु अनुग्रह म्हणजे काय? स्वामीजींनी दिलेली साधना रोज जमली नाही तर? कारण नोकरी, घर, मुलगा लहान, तरी सद्गुरूंचे आणि त्यांच्या अनुग्रहाचे आकर्षण जास्तच होते. त्यामुळे मी पटकन हो म्हणाले. परमपूज्य स्वामीजींनी जानेवारी 1999 मध्ये आम्हा उभयतांना अनुग्रह देऊन उपकृत केले. त्यामुळे आयुष्याला एक वेगळेच वळण प्राप्त झाले आणि मृत्यूची वाटणारी भीती मी कधी विसरून गेले हे समजलेच नाही. तसेच रागीट स्वभाव हळूहळू कमी होऊ लागला. दुसऱ्याचे ऐकून घेणे, सगळ्यांना सांभाळून घेणे नकळत जमू लागले. याचे कारण ध्यानात होणारा सूक्ष्म बदल आणि स्वामीजी कसे वागतात, कसे बोलतात हे पाहून तसे वागण्याचा केलेला प्रयत्न. संत प्रेमळ प्रेमळ अंगे मनाने निर्मळ हे तर माझ्या स्वामीजींचे यथार्थ वर्णन आहे. त्यांच्या या प्रेमाचा, अंतःकरणाच्या निर्मलतेचा अनुभव तर आपल्याला वारंवार येतच असतो. साधकाच्या जीवनामध्ये जे काही छोटे मोठे आनंदाचे प्रसंग येतात त्यामध्ये पूजनीय स्वामीजी सुद्धा सहभागी होतात. असाच एक प्रसंग सांगावासा वाटतो. एका बुधवारी संध्याकाळी माधव निवासात स्वामीजींना पेढे घेऊन गेले. त्यांनी कारण विचारले. माझी बदली कॅम्प ब्रांच मधून शिवाजीनगर ऑफिसला झाल्याचे सांगितले. तेव्हा ते खूप प्रेमाने आणि आनंदाने म्हणाले, बरं झालं, अंतरही वाचलं आणि वेळही वाचला. सकाळची धावपळ कमी झाल्यामुळे ध्यानासाठी जास्त वेळ मिळेल याचाच आनंद त्यांच्या चेहऱ्यावर माझ्या आनंदापेक्षा शतपटीने दिसत होता. नोकरीच्या ठिकाणी बदलीनंतर कधीही काम न केलेल्या डिपार्टमेंटमध्ये आले तेव्हा मनात खूप चलबिचल झाली. नोकरीच्या कालावधीत त्या डिपार्टमेंटचे नावही कधी ऐकले नव्हते, परंतु मैत्रिणींमध्ये सुरक्षित वातावरणात अलगद येऊन बसले. ही दैवी योजना आहे असे स्वामीजी म्हणाले. पावला पावलावर ते आपल्याला सांभाळतात याची जाणीव होऊन अंतःकरण खूप भरून आले. संत ज्ञानोबांनी वर्णन केल्याप्रमाणे वाऱ्याचे वाहणे जसे सरळ, तसे ज्ञानी पुरुषाचे मन असते. त्यात कोणतेच विकल्प नसतात. त्यांचे प्रत्येकाशी वागणे एकाच प्रकारचे असते. आणि त्यांचे जगाशी फार जुने नाते आहे असा भाव असतो. यावरून एक घटना आठवली. एकदा अनुग्रहाच्या वाढदिवसाला स्वामीजींना भेटायला गेले असताना त्यांनी विचारले, अनुग्रहाला किती वर्षे झाली? मी म्हणाले, 6. त्यावर ते म्हणाले, मला तर आपली फार जुनी ओळख आहे असे वाटते. नोकरी, केंद्र, घरातील वातावरण हे सगळं सांभाळताना खूप कसरत करावी लागायची. साधने, श्रवणात सातत्य नव्हते याचा सल खूप लागून राहिला होता. त्यातूनच VRS घ्यावी की काय हा विचार मूळ धरू लागला. न राहून स्वामीजींशी बोललेच. त्यावेळी स्वामीजींनी सांगितले की आता आपण काहीच विचार करायचा नाही. काही दिवसातच भरघोस पगार वाढून अरियर्सचा चेक हातात पडला. तत्क्षणी स्वामीजींची खूप प्रकर्षाने आठवण झाली आणि नवीन ध्यान मंदिरासाठी खारीचा वाटा तरी उचलता येईल याचाच खूप आनंद झाला. अन्यथा ते पैसे कुठे गुंतवावे किंवा सोन्याचे दागिने करावे का असंच वाटलं असतं. कधी कधी असे प्रसंग घडतात की स्वामीजींशिवाय आपले कुणीही नाही याची जाणीव सतत होत राहते. मध्यंतरी मन खूप अस्वस्थ झालं होतं आणि ही अस्वस्थता कोणाला बोलूनही दाखवता येत नव्हती. अशा वेळी मला स्वामीजींची तीव्रतेने आठवण झाली. आपल्या अंतःकरणातला प्रत्येक तरंग हा त्यांच्यापर्यंत पोहोचतो यावर माझा पूर्ण विश्वास आहे. मी स्वामीजींची भेट घेऊन त्यांना सर्व परिस्थिती सांगितली तेव्हा भावनेच्या भरात व्यवहाराला मारक ठरेल असा कुठलाही निर्णय मी घेऊ नये यासंबंधी अत्यंत सखोल मार्गदर्शन त्यांनी केले. परमार्थ आणि व्यवहार यांची उत्कृष्ट सांगड घालण्याचे प्रशिक्षण घेऊनच अतिशय समाधानाने मी तिथून बाहेर पडले. स्वामीजींच्या सांगण्याप्रमाणे वागण्याचा आटोकाट प्रयत्न केला आणि परिस्थितीत खूप सुधारणा झाली. माझा आत्मविश्वास अधिकाधिक दृढ होत गेला. आता त्यांनीच सांगितल्याप्रमाणे वागण्याचा निश्चय झाला. संत ते उदार, कृपेचे सागर असा अनुभव आपल्या सगळ्यांना येत असतो. एक प्रसंग माझ्या बाबतीतही घडला आहे. माझा चुलत भाऊ रियाजला असतो. तो श्री श्री रविशंकरजींचा शिष्य आहे. पुण्यात आल्यावर तो नेहमी स्वामीजींना भेटायला येतो. असाच एकदा तो भेटायला आलेला असताना स्वामीजींनी त्याची खूप आत्मीयतेने विचारपूस केली. त्यांच्याकडे साधना कशी करतात, ध्यान कसे करतात, श्री श्री रविशंकरजी काय सांगतात हे सर्व समजून घेतले आणि खूप प्रेमाने त्याच्या पाठीवरून हात फिरवला. त्यामुळे तो सद्गतीत झाला. मला म्हणाला, तू भाग्यवान आहेस, तुझे सद्गुरू तुला केव्हाही भेटू शकतात. सर्व संतांबद्दलचा स्वामीजींचा आदर यामधून दिसून आला. यामध्ये आपल्या संप्रदायाचा अभिनिवेश कुठेही नव्हता आणि तो नसावा असे स्वामीजी जे वेळोवेळी सांगतात त्याचे प्रत्यंतर मला आले. सुरुवातीला केंद्रात यायला मिळेल अथवा नाही अशी परिस्थिती होती. परंतु स्वामीजींना कळकळून विनंती करायचे आणि परिस्थिती आपोआप निवळायची. केंद्रात येणे जमू लागले. घरातील विरोध कमी झाला ही स्वामीजींचीच कृपा आहे. पूजनीय स्वामीजींच्या प्रवचनांचा, अनुषंगिक साधनेचा, नामाचा परिणाम म्हणून समोर येईल त्या प्रसंगाला धैर्याने सामोरे जाण्याची ताकद निर्माण झाली. पूर्वी घरामध्ये बारीक सारीक गोष्टींवरून उडणारे खटके आता मनावर फारसे परिणाम करत नाही. सुरुवातीला LTC घेऊन फिरायला जायला खूप आवडायचं पण आता केंद्र बुडवून कुठे जावंसं वाटत नाही. ऑफिसमध्ये सर्वांशी प्रेमाने वागण्याचा, वरिष्ठांचा ऐकण्याचा प्रयत्न निश्चित होतो. परमपूजनीय स्वामीजींना अभिप्रीत असलेले अत्यंत आदर्श असे जीवन व्यतीत करण्याकरता तेच आपल्याला आशीर्वाद देतील असा विश्वास आहे. पूजनीय स्वामीजी आणि सौ मधुरताई यांच्या अकृत्रिम निर्व्यास प्रेमळपणाचे दर्शन मला नागपूरच्या आनंद यात्रेच्या निमित्ताने झाले. तेव्हा त्या दोघांना फार जवळून पाहता आले. त्यांचा कमालीचा साधेपणा आणि सहजपणा अनुभवता आला. खरं तर ते आपल्यासारखेच संसारी आहे परंतु एवढ्या हजारो साधकांवर नितांत प्रेम करतात त्यामुळे त्यांच्या घरी गेल्यावर आपल्यालाही परकेपणा जाणवत नाही. सदा हसतमुखाने प्रत्येकाचे स्वागतच होते. असे निर्व्याज प्रेम आपल्यालाही करता यावे यासाठी स्वामीजींकडेच प्रार्थना करावीशी वाटते. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी 13व्या अध्यायात वर्णन केलेले ज्ञानी महापुरुषाचे सर्व गुण आपण स्वामीजींमध्ये पाहतोच, परंतु त्याचा काही अंश तरी आपल्यात वृद्धिंगत व्हावा, जीवनातील सुखाचा आभास आणि संसारातील अनित्यता ही स्वामीजींच्या सहवासात खोलवर समजू लागावी आणि याच्याच आधारे आपलं आत्मदर्शनाचे गौरी शंकर त्यांचेच बोट धरून आपण गाठूया, हीच या गुरुपौर्णिमेच्या दिवशी विनम्र प्रार्थना. हरिओम.
छोट्या छोट्या प्रसंगातून परंतु भावपूर्ण शब्दात सौ स्वातीताईंनी त्यांचं मनोगत आपल्या समोर प्रकट केलं. संसार आणि परमार्थ ही दोन विरुद्ध टोकं आहेत असा सर्वसाधारण समज आहे, परंतु संसारच परमार्थरूप कसा करावा हे पूजनीय स्वामीजींच्या लीला चरित्रातून आपण पाहत असतो. लहान वयात संपूर्ण संप्रदायाची धुरा स्वामी माधवनाथांनी विश्वासानं त्यांच्यावर सोपवली आणि ती त्यांनी तितक्याच समर्थपणे सांभाळली आहे. या कार्यात त्यांच्याबरोबरच मातोश्री सौ मधुराताई सदैव सावलीप्रमाणे असतात. येणाऱ्यांचे प्रसन्न चित्तानं त्या स्वागत करतात आणि चटकन आपलंसही करून घेतात आणि जाणाऱ्याला कधीही रिक्त हस्ताने पाठवत नाहीत. मी सुद्धा याचा अनुभव घेतलेला आहे, मी अनेकदा त्यांच्या हातून खाऊ घेतलेला आहे. आता यानंतर सद्भक्त सौ सुनीताताई घेसार आपल्याला श्री शिवरामपंत कुलकर्णी रचित स्वामी मकरंदनाथांवरील कटाव सादर करणार. सद्भक्त सौ सुनीताताई घेसार.
योगिराज मकरंद नाथ पंथ गुजे धुंद गुरुहा आनंदाचा कंद सजल सोज्वल तनु सुखदायक स्वर बुद्धि मुगुट शिर पेशिरुतंबर तिलक कस्तुरी स्वबोधमय केशरी गंध गुरुहा आनंदाचा कंद आनंदाचा कंद उभा पुढे योगिराज मकरंद गुरुहा आनंदाचा कंद मकर कुंडले नाद अनाहत नेत्रद्वय ते अर्धोन्मीलित कृपा वर्ष भी दृष्टि सदोदित इंदुवदन तिल पुष्प नासिका आत्मनिर्भरी प्रसन्न चेहरा ओष्ठज सवंदी हास्य मंद मंद हास्य मंद मंद गुरुहा आनंदाचा कंद आनंदाचा कंद उभा पुढे योगिराज मकरंद गुरुहा आनंदाचा कंद कंठ साजिरा रुद्रमाळ धृत रसरचित तनुरुधिनामामृत सोहम हंसी भाव सदोदित भुज कर्तव्य कर्म योगरत जडित जवाहरी भस्म विलेपित तुंदिल उदरी चित्त गळंकृत अतित जाणिवे कैवल्य पदी चिरधुंद गुरुहा आनंदाचा कंद आनंदाचा कंद उभा पुढे योगिराज मकरंद गुरुहा आनंदाचा कंद सुडौलवक्षस्थळी विसावत वैराग्यचिते भस्मभारभूत सकलोद्धारी आस विलांछित गोत्र प्रवरा पदरी गंठित यज्ञोपवित ही अंगी शोभत काठी भरजरी उत्तरीय पट स्कंद बाहुवरिरुळता खेळत नवविध भक्ती कुसुम तुलसिका मिश्र हार गळी पदाग्र चुंभी नभ भरुवर निदरवळे गंध नभ भरुनि दरवळे गंध गुरुहा आनंदाचा कंद आनंदाचा कंद उभा पुढे योगिराज मकरंद गुरुहा आनंदाचा कंद द्वैताधारी भक्ती सूचक अष्टभावमय तोड्यांनी युत पादद्वय ते तोडर मंडित सद्गुरु काही बद्ध कटीरत काठी जरी तटी कसुनी पितांबर वस्त्र सुवासिक मृदु अत्यंतिक झोळ साजिरा शरीरा शोभत चाल एकली कैवल्याप्रत कोठे नरिपू प्रतिबंध गुरु आनंदाचा कंद उभा पुढे योगिराज मकरंद गुरु हा आनंदाचा कंद द्वैताधारी भक्ती सूचक अष्टभावमय तोड्यांनी युत पादद्वय ते तोडर मंडित सद्गुरु काही बद्ध कटीरत काठी जरी तटी कसुनि पितांबर वस्त्र सुवासिक मृदु अत्यंतिक झोळ साजिरा शरीरा शोभत चाले कली कैवल्याप्रत कोठे नरिपू प्रतिबंध गुरुहा आनंदाचा कंद कोटि कोटि अर्क तेजोत्सर्गक शशी शीतलनी शांति प्रदायक रूप मनोहर लोभ सात्विक दैवी गुण संपन्न प्राकृतिक भाव अंतरी अभयाश्वासक अमृत वाणी वचन प्रबोधक दर्शन एकुण चित्त विमोहक अंतःकरण बगुणी प्रतिचा भक्तिरसे हरचिंब तुटो निया भव बंद गुरुहा आनंदाचा कंद उभा पुढे योगिराज मकरंद गुरुहा आनंदाचा कंद
सद्भक्त सुनीताताईंनी अत्यंत सुरेल अशी स्वरांजली स्वामीजींच्या चरणी आता अर्पण केली आहे. गुरुस्तवनांच्या मालिकेतील पुढील भावसुमन आता अर्पण करणार आहेत डॉक्टर दीपक तुळपुळे. सद्भक्त डॉक्टर दीपक तुळपुळे व्यवसायाने व्हेटरनरी सर्जन आहेत. गेली 5 वर्षे अतिशय नियमितपणे केंद्रात व सकाळच्या ध्यानाला येणाऱ्यांपैकी ते एक आहे. डॉक्टर दीपक तुळपुळे आता त्यांचं भावसुमन त्यांचं मनोगत आता आपल्याला सांगणार आहेत डॉक्टर दीपक तुळपुळे.
ओम श्री सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. ओम श्री सद्गुरु स्वामी मकरंद नाथाय नमः. आज मला माझे भावपुष्प अर्पण करायला मिळाले हे माझे फार मोठे भाग्य असं मी समजतो. जेव्हा केंद्रात झालेली मनोगते किंवा गुरुस्तवने मी ऐकायचो तेव्हा मनातल्या मनात मीही माझे गुरुस्तवन तयार करायचो. यावेळी मला गुरुस्तवन करायला सांगितले तेव्हा मी खूप एक्साईट झालो व उत्साहाने लिहायला बसलो आणि क्षणात लक्षात आले की हे कठीण काम आहे. कारण आज माझे सर्व आयुष्य स्वामीजींनी व्यापलेले आहे. त्यांच्याबद्दल मी काय कसे व किती सांगू असा प्रश्न पडला. स्वामीजी हे व्यक्तिमत्व शब्दातीत भावातीत व अवर्णनीय असे आहे. तरी माझ्या अल्पमतीला जे कळले जे माझ्या मनाला भावले ते मी त्यांच्याच कृपेने शब्दात उतरायचा प्रयत्न करत आहे. जो संसार दुःखे दुखवला या उक्तीनुसार व माझ्या आईमुळे माझी केंद्रात एंट्री झाली व परमार्थाचे बाळ कडू मला मिळाले. केंद्रातील स्वयंशिस्त विनय अकृत्रिम प्रेम शांती हे सर्व गुण बघून मला त्या बदकांचे व राजहंसाच्या गाण्याची आठवण झाली. फक्त बदल एवढाच होता की या राजहंसांमध्ये मी एकटाच वेगळे बदक असल्याचे जाणवले. तोपर्यंत परमार्थविषयक खरेखरे ज्ञान नसल्याने माझे जीवन पूर्ण अबोधात व प्रामुख्याने रजोगुणाने व्याप्त असे चालू होते. पण स्वामीजींनी कृपा केली व वाहवत चाललेल्या माझ्या आयुष्याला दिशा दिली. 4 नोव्हेंबर 2006 साली स्वामीजींनी मला अनुग्रह दिला व माझा खऱ्या अर्थाने जन्म झाला. माझ्यातल्या सुप्त सत्वगुणाला त्यांनी फुंकर घालून प्रज्वलित केले. माझ्या ध्यानाची आवड निर्माण झाली. सदैव लोकांचा तरमणारा व एक मिनिट एकासाठी स्वस्थ न बसणारा मी स्वामीजींच्या कृपेने 1.5 तास ध्यानाला बसायला लागलो. माझ्यासाठी खरोखरच अविश्वसनीय असं मिरॅकल होतं. अर्थात अजून अनेक जन्मांचे व या जन्मांच्या संस्कारांचे व प्रकृती स्वभावाचे खूप अडथळे मला पार करायचे आहेत. पण निश्चितपणे मी बदलत आहे व बदलणार आहे अशी स्वामी कृपेने मला खात्री वाटत आहे. स्वामीजींच्या ठिकाणी असलेला विनय किंवा विनम्रता म्हणजे काय याचे शब्दात मला वर्णन करता येत नाही. त्यांच्या या सहज स्वाभाविक गुणांमुळे विनम्रता या शब्दालाच नवीन अर्थ प्राप्त होईल. एकदा अनुग्रहापूर्वीच्या साधना शिबिरात मी जेव्हा सहभागी झालो तेव्हा स्वामीजी हे व्यक्तिमत्व मला फारशा परिचयाचे नव्हते. त्यावेळची घटना, स्वामीजींच्या शेजारच्या रूममध्ये माझी वर्णी लागली होती. शिबिरात एका संध्याकाळी स्वामीजींच्या रूमला चुकून लॉक लावून बाकीचे साधक कार्यक्रमासाठी पुढे गेले होते व मी तयार होत होतो. तेवढ्यात स्वामीजी त्यांच्या रूममधून मधल्या पॅसेजमधून आमच्या खोलीत आले व अतिशय संकोचून मला म्हणाले की मी इथून बाहेर जाऊ का. त्यावेळी माझ्या अल्पमतीला समजलेच नाही की यात मला विचारायचीच गरज काय, कारण मी 7 वर्ष हॉस्टेलमध्ये राहिलेला मुलगा कोणाच्या रूममध्ये धडक मारून दरवाजा धाडकून उघडणे अंगात मुरलेले. त्यातून स्वामीजी म्हणजे शिबिराचे बॉस असे असताना त्यांनी माझी परवानगी कशाला घ्यायला हवी, म्हणजे एवढा विनम्रपणा मी माझ्या एका आयुष्यात कधी पाहिला नव्हता. अर्थात मला नंतर उमजले की स्वामीजी हे तर मानवाचे रूप घेतलेले प्रत्यक्ष परमेश्वरच आहेत, त्यामुळे त्यांना ते शक्य आहे. केंद्रात येण्यापूर्वी माझ्या डोक्यात परमार्थ विषय प्रचंड शंका होत्या व त्याचे लॉजिकल स्पष्टीकरण मिळाल्याशिवाय माझ्या स्वभाव धर्मानुसार मी ती तत्वे ऍक्सेप्ट करू शकत नव्हतो. पण मी केंद्रात येत गेलो व बहुतेक सर्व प्रश्नांची उत्तरे स्वामीजींच्या निरूपणातून आणि सत्संगातून तसेच त्यांच्या व साधकांच्या प्रत्यक्ष जीवनातून मिळत गेली. स्वामीजींच्या निरूपणाचे वैशिष्ट्य मला जाणवले की त्यांचा प्रत्येक शब्द हा तोलून मापून आणि आत्मप्रचितीचा आहे. ते पुराण वेद उपनिषद इतिहास म्हणजे शिवाजी महाराज पेशवे ते दुसरे महायुद्ध वेस्टर्न फिलॉसॉफी ते लेटेस्ट सायंटिफिक रिसर्च यावर इतके प्रभुत्वाने व डिटेलमध्ये बोलतात की वाटते ही सगळी माहिती वाचून परत जसेच्या तसे सांगताना त्यांना एवढे वाचायला व पाठ करायला वेळ तरी कसा व केव्हा मिळतो. त्यांच्या निरूपणात ते समजून उमजून न केलेले कर्मकांड, प्रचितीशिवाय बोलणारे शब्दांचे पंडित यांच्यावर ते प्रहार करतात व शुद्ध परमार्थाचा पुरस्कार करतात. तसेच परमार्थी हा खांदे पडलेला भोळा स्वतःचे रक्षण स्वतः न करू शकणारा असा नसून त्याने तेजस्वी असावे व व्यवहारात रोखठोक असावे अशी स्वामीजींची शिकवण मला फार भावून जाते. सत्संगाच्या वेळी प्रश्नांची उत्तरे देताना प्रश्नाच्या प्रत्येक शब्दाची उकल करत शास्त्रोक्त युक्तिवाद करत व प्रश्नाचे चौफेर उत्तर देताना त्यांच्याकडून प्रश्नाला फक्त उत्तरच मिळते असे नाही तर ते उत्तर आपल्याला अंतर्मुख करायला व्हायला लावते. स्वामीजींची मोठ्या स्वामीजींच्या प्रती असलेली निष्ठा, त्यांची त्यांच्याबद्दल असलेली भक्ती याबद्दल लिहिता येणे शक्यच नाही. मोठ्या स्वामींच्या आठवणीने झालेली त्यांची कातरवाणी, पांडुरंगाच्या आणि मोठ्या स्वामींबद्दल बोलताना त्यांचा दाखवून येणारा कंठ व व्याकुळ होणारी त्यांची देहबोली यामुळे माझ्या डोळ्यातून कधी न वाहणारे पाणी कधी व कसे व्हायला लागते हे समजत नाही, पण त्याने मला फार बरे वाटते. स्वामीजींमुळेच मला विठ्ठलाबद्दल अपार भक्ती निर्माण झाली आहे व त्याच्या मूर्तीकडे टक लावून बघताना कधी कधी जाणवते की तो माझ्याकडे प्रसन्न नजरेने बघत आहे. साधारण महिन्यापूर्वीची गोष्ट असेल, सकाळचे ध्यान संपवून स्वामीजी साधकांच्या नमस्काराचा स्वीकार करीत जात असताना त्यांची नजर स्वामी माधवनाथांच्या मूर्तीच्या मस्तकावर ठेवलेल्या फुलाकडे गेली. ते क्षणभर थांबले, त्यांनी कांचनतेने जवळ बोलावले व अतिशय विनम्रपणे म्हणाले, स्वामींच्या डोक्यावर वाहिलेले फूल त्यांच्या पायाचे ठेवतेस का? कारण ती मूर्ती ती जरी मूर्ती असली तरी आपण ते प्रत्यक्ष तिथे बसले आहेत असाच भाव ठेवतो. आणि मग फूल असे डोक्यावर ठेवल्यामुळे त्यांना त्याचा त्रास होईल. त्यांचे त्यांनी फूल लगेच पायावर वाहिल्यावर ते शांतपणे निघून गेले. पुढची काही मिनिटे मी अक्षरशः शब्द होऊन बसलो. कसे वर्णन करू शकतो मी त्यांच्या हळूवार अंतकरणाचे, त्यांच्या स्वामीजींबद्दल असलेल्या गाढ प्रेमाचे, आमच्या आता फक्त भारावून जाणीच राहते. असा दिसायला छोटा पण अर्थपूर्ण प्रसंग मात्र माझ्या मनावर कायमचा कोरला गेला. स्वामीजींमध्ये असलेल्या दैवत्वाचा प्रत्यक्ष अनुभव ते नमस्कार घेत असतात ते पाहताना येतो. प्रत्येक साधक साधिकाला ते अत्यंत करुणामय अंतकरणाने प्रेमाने ओथंबलेल्या नजरेने आशीर्वाद देत असतात. साधक आणि साधिका अशा दोन्ही बाजूने रांगा असतात. साधक नतमस्तक होत असतो त्याला ते आशीर्वाद देत असतात. पाया पडणाऱ्या साधकाच्या डोक्यावर पाठीवर त्यांचा दैवी हात फिरत असतो. तो साधक बाजूला होऊन स्वामींना डोळ्यात आठवत असतो तेवढ्या दुसऱ्या बाजूने साधिका नमस्कार करत असते. एकीकडे कोणी अभंग सेवा सादर करीत असते त्याच्याबरोबर स्वामीजी तो अभंग तन्मतेने ऐकत असतात. काही वेळा त्या अभंगाशी एकरूप होऊन म्हणतही असतात. त्याच वेळी कोणी साधकाची अखेरी चौकशी करत असतात तर अभंग संपला की वा छान अशी साबासकी सुद्धा अभंग सेवा करणाऱ्या साधकाला देत असतात. हे सर्व अत्यंत शांतपणे अविरत चालू असते. यात कधीही यांत्रिकता नसते. ते कधीही जमलेले आहेत असे त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही. प्रत्येक वेळेला मी हे दृश्य जेव्हा बघतो अनुभवतो तेव्हा फक्त एवढाच विचार येतो की जगातला कुठलाही जादूकार किंवा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर सुद्धा अशी कमया करू शकणार नाही. त्यासाठी प्रत्यक्ष परमेश्वर म्हणजे स्वामीजीच पाहिजेत. स्वामीजींचे बोलणे हे अत्यंत सहज व साधे असले तरी ते समर्थांच्या उक्तीप्रमाणे सदैव सावध आहेत असे जाणवते. ज्ञानी पुरुषांच्या लक्षणामध्ये अहिंसा या गुणाचे वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी जसे केले आहे त्यातील वर्णनाप्रमाणे स्वामीजींचे चालणे आहे. ती इतक्या हळुवारपणे वालगत पावलांनी येतात की कधी ध्यान मंदिरात आले आणि कधी स्थानापन्न झाले हेच कळत नाही. काही वेळेला माझ्या बाबतीत असे घडते की मला वाटते स्वामीजीं आले नाहीत आणि डोळे मिटून उघडायच्या ते स्थानापन्न झालेले असतात. असे वाटते की डायरेक्ट वर्षामध्ये येऊन त्यांना त्यांच्या स्थानावर ऍक्सेस आहे की काय. एकदा गुरुवारच्या सत्संगानंतर स्वामीजींपाशी नमस्कारावर गेलो तर स्वामीजी मला म्हणाले कुठे होतास तू, मी तुला अभंग म्हणायला सांगणार होतो. ठीक आहे पुढच्या गुरुवारी म्हणून. त्या दिवशी मी दिवसभर हवेतच तरंगत होतो. स्वामीजींचे प्रत्येक साधकावर सारखेच प्रेम असते असे मी ऐकले होते पण हे प्रेम प्रत्यक्ष त्या दिवशी मी अनुभवले. माझ्यासारख्या नवख्या साधकाला दत्त भरलेल्या हॉलमध्ये स्वामीजी शोधत होते हे समजल्यावर मी धन्य झालो. प्रत्येकाला जसे वाटते की माझ्यावरच स्वामीजींचे विशेष प्रेम आहे तसेच त्या दिवशी मला वाटले की माझ्यावरच स्वामीजींचे विशेष प्रेम आहे. आणि ते खरेच आहे कारण नुकतेच रंगायला लागलेले मूल रडणारे मूल याच्यावर आयटी जास्त लक्ष असते. मी या प्रांतात नुकताच आलोय रांगतोय आणि स्वामीजीच मला आधार देणारे आहेत या विचाराने मी शांत झालो होतो. पुढच्या गुरुवारच्या सत्संगाची चातकासारखी वाट पाहत होतो. मात्र मनात एकीकडे असे वाटत होते की स्वामीजी दररोज शेकडो साधकांशी बोलत असतात. त्यांना कित्येक व्यवधाने आहेत जबाबदाऱ्या आहेत. मला अभंग म्हणायला सांगायला की त्याच्याही विसरणार तर नाहीत ना. पण तसे घडले नाही. त्यांनी मला अभंग म्हणायला सांगितलं. जाणवले की स्वामीजी कुठलीच गोष्ट कॅज्युअली घेत नाहीत. ते बोलतात तसेच वागतात आणि वागतात तसेच बोलतात. एक दिवशी स्वामीजी ध्यानानंतर सहजपणे बोलत होते. ते म्हणाले की ध्यानातून बाहेर येताना गजराचा कर्कश आवाज नको वाटतो. सरलाताई स्वामी माधवनाथांना रोज सकाळी अतिशय हळुवारपणे व प्रेमळपणे हात मारून ध्यानातून उठवायच्या. पण मी अजूनही मधुरातेना मला ध्यानातून उठवायला सांगितले नाही. त्याचे कारण सांगताना त्यांनी एका साधिकेच्या बाबतीत एक जुना घडलेला प्रसंग सांगितला व त्यावेळी मोठे स्वामी त्या साधिकेला म्हणाले होते की पत्नीने सरलाताई सारखे वागावे असे त्या मुलाला वाटत असेल तर पतीनेही स्वामी माधवनाथ व्हायला शिकावे. हा प्रसंग सांगून हळुवारपणे म्हणाले की मोठे स्वामी फार वेगळे होते आणि त्यांचे शब्द मनातल्या मनात आठवल्यानेच मी मधुराताईंना मला ध्यानातून कधी उठवायला सांगितले नाही असे सांगून ते मोठ्या स्वामींच्या आठवणीत रमले व नेहमी सारखे प्रसन्न कृत्रिम हसले व नमस्कार स्वीकारत निघून गेले. वयाची 54 वर्षे उलटली. स्वामीपद वयाच्या 35व्या वर्षी लाभले. हजारो साधक स्वामींची दिवस रात्र पूजा करतात आणि असे स्वामीजी मोठ्या स्वामींचे केवळ ते वाक्य आठवून आपण त्यांच्या योग्यतेचे नाही असे अजूनही समजतात. माझे मन बधीर होऊन गेले. पुढचे 10-15 मिनिटे माझे डोळे का भरून येत होते हे मलाच कळले नाही. त्याने दाखवून दिले की ज्ञानलक्षणेमध्ये धुरीचा गुण व दैवी गुण संपदेमध्ये येणारा शेवटचा गुण अमालिकम तो हाच. परवा स्वामीजींनी डिक्लेअर केले की त्यांना यापुढे 15-25, 26-35 आणि 36-45 वयोगटाच्या युवा साधकांना वैयक्तिकरित्या युवा स्नेह कार्यक्रमा अगोदर साधारण 1 महिना भेटायचा आहे. त्याची कारणे त्यांनी त्यावेळी सांगितली आणि यातूनच त्यांचे नेतृत्व गुण, संघटना कौशल्य व केंद्रात चालणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाचे परीक्षण व निरीक्षण करण्याची त्यांची पद्धत व सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा त्यांचा स्वभाव दिसून येतो. पण खरोखरच मला स्वतःला कार्यक्रम कोण व कधी बसवते व त्यात कसे पार्टिसिपेट व्हायचे यासंबंधी माहिती नव्हती. त्यामुळे स्वामीजींच्या निर्णयाला मी मनापासून दाद दिली. केंद्राबद्दल व केंद्रातील साधकांबद्दल मला खरोखरीच अतिव आदर वाटतो. शिवाजी महाराजांसाठी त्यांचे मावळे जसे जीव द्यायला तयार असायचे तसे स्वामीजींची एक दृष्टी एक शब्द झेलण्यासाठी केंद्रातील बुजुर्ग व तरुण साधक साधिका समर्पित भावाने केंद्रात सेवा करण्यासाठी सदैव तत्पर असतात. असा पारमार्थिक नेता व अतिशय समर्पित शिस्तबद्ध पारमार्थिक संघटना हा फार मोठा दैवी योग आहे असे वाटते. जगाच्या पाठीवर अशा प्रकारे कार्यरत असलेली संघटना क्वचितच कुठे आढळेल असे विना अहंकार वाटते. स्वामीजींच्या वाढदिवशी स्वामीजींविषयीच्या प्रकट मुलाखतीत मिलिंददादांनी जाहीररित्या त्यांच्या मूळ प्रकृतीमुळे येणाऱ्या पारमार्थिक प्रगतीविषयी म्हणजे त्यांना जशी अपेक्षित आहे तशी खंत व्यक्त केली. आणि शिवाय त्यांनी सांगितले की स्वामीजींचा तो सहवास जो तुम्हाला सहवास मिळतो आहे त्यावर तुमच्या भाग्याचा तुम्ही हिवा करू नका नाहीतर तुम्ही बेसावत राहाल. मिलिंददादांसारखे उच्च कोटीचे साधक जे आम्हाला अतिशय आदर्श आहेत ते अशा प्रकारचे विधान करतात आणि आम्हाला सावध करतात तेव्हा त्यांचे वक्तव्य हा माझ्यासारख्या सामान्य साधकासाठी फार मोठा धडा नवे पुस्तकच आहे. पूजनीय स्वामीजींचे गुरुस्तवन हे मधुरताईंच्या उल्लेखाशिवाय होऊ शकणार नाही, पूर्णच होणार नाही. नाथांच्या आयुष्यात गिरिजाबाईंचे जे स्थान किंवा स्वामी माधवनाथांच्या आयुष्यात मातोश्री सरलताईंचे जे स्थान ते स्थान स्वामी मकरंदनाथांच्या आयुष्यात मधुराताईंचे आहे. माझा मधुराताईंशी अद्याप प्रत्यक्ष असा परिचय झालेला नाही पण तरीही मी एवढे नक्कीच म्हणेन आपली मूळ प्रकृती प्रवृत्ती एखादा साधक किती बदलवू शकतो याचे मधुराताई हे मूर्तिमंत उदाहरण आहेत. परमार्थाची फारशी पार्श्वभूमी नसलेल्या मधुराताई स्वामीजींच्या जीवनात आल्या आणि स्वतःला संपूर्णपणे त्यांनी बदलवले आणि स्वामीजींच्या रंगात स्वतःला पूर्णपणे मिसळून टाकले. समान धर्मे पती पत्नी वर्तती या नाम गृहस्थाश्रम म्हणती असे जे म्हटले आहे ते स्वामीजी व मधुराताई यांच्या गृहस्थाश्रमात पूर्णपणे दिसून येते. माझ्या बाबतीत म्हटले तर अजून संसारातच आहे. हे पृथ्वी तलावरचे अनेक प्रकारचे भोग म्हणजे संगीत, खेळ, ट्रेकिंग, देश विदेश भटकणे, मित्र नातेवाईकांच्या हसणे खेळणे, मुलांना मोठे करणे, केंद्रात येणे अशा प्रकारचे भोग भोगावे, एन्जॉय करावे असे वाटते. अजून डायरेक्ट मोक्ष मिळावा अशा प्रकारचे ध्येय अजून तरी समोर दिसत नाही. पण एक मात्र तळमळ मला मनापासून लागली आहे की सर्व काही करत असताना जसे स्वामीजींची मोठ्या स्वामीजींविषयी प्रेम भक्ती निष्ठा होती तशीच म्हणजे त्याच तोडीची माझ्यातही माझ्या स्वामीजींविषयी निर्माण व्हावी. मी संपूर्णपणे त्यांच्यासमोर शरणागत व्हावे आणि मी माझ्या भाग्याचा हेवा न करता त्याचा उपयोग करून लवकरात लवकर परमार्थाच्या पायऱ्या स्वामी कृपेने वर चढून त्यांना अत्यंत प्रिय व्हावे ही स्वामी चरणी प्रार्थना.
सद्गुरु स्तवनानिमित्त मनोगत व्यक्त करायला मिळणं म्हणजे साधकाला मिळालेली एक सुसंधी असते. डॉक्टर दीपक यांनी सद्गुरूंना भेटण्यापूर्वीची आपली मनोदशा, भावदशा आणि त्यांचं दर्शन झाल्यानंतर श्रवण, चिंतन, ध्यान आणि नाम अशा प्रत्येक टप्प्यागणिक बदलत गेलेली अंतरंग स्थिती, स्थित्यंतर त्यांनी अतिशय ठळकपणे मांडली आणि आपल्या मनोगतातून भावासहित त्यांची भावांजली त्यांनी स्वामीजींना अर्पण केली. ज्ञानाचा सूर्य आणि भक्तिप्रेमाचा चंद्रमा असणारे स्वामीजी सद्गुरु आपलं जीवन, मग ते जीवन मग तो दिवस असो वा रात्र, पूर्ण उजळून टाकू इच्छितात. आता आपणच जर ठरवलं, प्रकाशाकडे पाठ फिरून बसलो आणि म्हणालो की मला तर फक्त सावलीच दिसते, अजून अंधाराचा अंश शिल्लक आहे, तर मग निकट आहे ती साधकानं सद्गुरूंना सन्मुख होऊन काया वाचा मने शरणागत होण्याची. आणि शरण जाणं म्हणजे तरी काय? आपल्या केंद्रात सांगितल्याप्रमाणे इंद्रियांना वाटणाऱ्या अनेकविध ओढींवर विजय मिळवून सद्गुरूंनी सांगितलेल्या बोधात स्थिरावण्याचा प्रयत्न करणं म्हणजे शरणागती. या शरणागततेमध्ये खूप आनंद आहे, सद्गुरूंच्या विचारांचा हृदयापासून स्वीकार आहे, समर्पण आहे, यातच आपला उद्धार आहे, शांती समाधानाचा ठेवा आहे. स्वामीजी जे दान आणि ज्ञान आपल्याला देऊ इच्छितात, ज्या आत्मबोधाकडे निर्देश करतात, ते घेण्यासाठी आणि पात्र होण्यासाठी आपण मोठ्या प्रेमानं, श्रद्धेनं आणि सावधतेनं प्रयत्न करूयात. आई जेव्हा बाळाला चंद्राकडे बोट करून चांदोबा दाखवते तेव्हा चंद्राकडे पाहणं अपेक्षित असतं, परंतु अज्ञानापोटी बाळ मात्र आईच्या बोटाकडेच पाहत राहतं. ज्याचा निर्देश केला आहे, जो संकेत दिला गेला आहे, त्याकडे अवधान नसेल तर मग साध्य गाठणं अजूनच कठीण होतं. पूजनीय स्वामीजींना अपेक्षित असलेला परमार्थ अंतरंगात खूप खोलवर उतरावा, तसंच आपल्या अंतर्बाह्य वर्तणुकीतून तो दृग्गोचर व्हावा, ही स्वामीजींच्या चरणी विनम्र प्रार्थना. या जीवनाचा उद्धार करून घेण्यासाठी स्वामीजींना आता आपण दान मागूया. स्वामी स्वरूपानंदांच्या शब्दात सांगायचं झालं तर, देसी तरी देई देवा मज प्रती, संतांची संगती सर्व काळ, हेची एक मज पुरे वरदान, न मागे ह्याहून दूजे काही, आवडेनी जीव जडो संतान पायी, भावे घडो काही सेवा त्यांची, भावे घडो काही सेवा त्यांची. हरिओम तत्सत. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी विश्वनाथ महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.